एका ठिकाणी एका नेत्याचं भाषण चाललं होतं आणि त्या भाषणाला ऐकण्यासाठी खूप गर्दी झाली होती. बोलता बोलता नेता म्हणाले,
हे बघा, आपल्याला स्वतःच स्थान मिळवायचं असेल तर नेहमी नेहमी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे.
इतकं ऐकल्यावर पुढे गर्दीत एक माणूस उभा झाला आणि नेताजींना म्हणाला,
साहेब, मी कवापासून उठून आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करता, पण हवलदार आहे ना, तो डांडूक मारून मला खाली बसवतं.